विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची ही आहे यशवाणी. यशवाणी हा रेडिओ ऐकण्यासाठी आपण वेबसाईट ओपन करा आणि लॉग ऑन करा www.digitalyunivercity.ac आणि ऐका यशवाणी लाईव्ह. विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानगंगा घरोघरी हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे प्रमाणपत्र, पदविका, पदवी तसंच पदव्युत्तर असे अनेक अभ्यासक्रम घेतले जातात. तसंच आता ही ज्ञानगंगा आता थेट आपल्या कॉम्प्युटरमार्फत घराघरात पोहोचवण्यासाठीच वेब रेडिओ यशवाणी ही संकल्पना प्रत्यक्षात आली आहे. यशवाणीच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातले विविध विषयातले तज्ज्ञ इथं आपल्याला मार्गदर्शन करतायत आणि हे मार्गदर्शन आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरतंय. आणि त्या विषयातले काही प्रश्न आणि शंका असतील तर थेट त्याचं निरसनही ऑनलाईन आपल्याला उपलब्ध आहे. त्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 0253 2231 480, 2231 481 आणि 2230 334. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण अर्थशास्त्र या विषयातला मागणी सिद्धांत आपण बघणार आहोत आणि त्यासाठी आज तज्ज्ञ म्हणून उपस्थित आहेत डॉ उमेश राजदेरकर. डॉ उमेश राजदेरकर यांची ओळख आपल्याला नक्की आहेच. अर्थशास्त्र या विषयात त्यांनी पीएचडी प्राप्त केली आहे. अध्यापनात अध्ययन कौशल्य, वाचन, लेखन, स्मरण आणि याविषयीचे अनेक व्याख्यानं या माध्यमातून, यशवाणीच्या माध्यमातून त्यांची झालेली आहेत. डॉ राजदेरकर यांची शिक्षण क्रमातही अनेक पाठ्यपुस्तकं ही उपलब्ध आहेत. भारतातच नव्हे तर भारताबाहेरही त्यांनी शिक्षण क्षेत्रातल्या अनेक विषयांवर त्यांची व्याख्यानं झालेली आहेत. आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अगदी सुरुवातीपासून ते संचालक आणि तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून इथं कार्यरत आहेत. आजच्या कार्यक्रमात अर्थशास्त्र याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतात आहेत डॉ उमेश राजदेरकर. मी स्टुडिओमध्ये त्यांचं स्वागत करतो. डॉक्टर साहेब नमस्कार.
नमस्कार
सर. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण अर्थशास्त्रातला मागणी हा सिद्धांत, मागणी ही संकल्पना आपण विद्यार्थ्यांना सांगणार आहात.
बरोबर. असं बघा, मागच्या आठवड्यामध्ये आपण अर्थशास्त्रातल्या काही मूलभूत संकल्पना पाहिल्या. त्याच्यामध्ये आपण उपयोगिता पाहिली, गरजा पाहिल्या, उपभोग म्हणजे काय ते पाहिलं. आणि आता आपल्याला आपण पाहिलं की मानवी गरज भागवण्याची वस्तूच्या अंगी असणारी शक्ती म्हणजे उपयोगिता. आता आपली गरज पूर्ण व्हावी म्हणून आपण वस्तूंचा उपभोग घेत असतो. आता त्यातल्या काही वस्तू या उपभोग घेतल्यानंतर लगेच संपून जातं. उदाहरणार्थ अन्नधान्य असेल किंवा आपण जे जेवण करतो ते, म्हणजे वस्तूचा नाश होऊन त्या ठिकाणी ती गरज भागली जाते. पण टीव्ही सारखी गोष्ट असेल तर ती आपण सतत वापरू शकतो, म्हणजे ती दीर्घकाळ टिकणारी अशी असते आणि आपली करमणुकीची गरज ती वस्तू पूर्ण करते. आता या ठिकाणी आपल्याला वस्तू व सेवांची खरेदी करावी लागते. आपल्याला काही कोणी वस्तू व सेवा अशा आणून देत नाही आणि त्या आपल्याला खरेदी कराव्या लागतात. आपण त्या का खरेदी करतो? कारण त्याच्यामध्ये उपयोगिता असते आणि त्या दुर्मिळ असतात, म्हणजे पुरवठ्याच्या मानाने त्याची मागणी जास्त असते, म्हणून त्या वस्तूला किंमत असते. आणि या वस्तू खरेदी करून आपण आपली गरज भागवत असतो. आता ज्यावेळेला आपण एखाद्या वस्तूला मागणी करतो त्यावेळेला आपल्याकडे दोन गोष्टी असणं आवश्यक आहे. एक म्हणजे वस्तू खरेदी करण्याची आपली इच्छा पाहिजे आणि दुसरी म्हणजे वस्तू खरेदी करण्याकरता लागणारा जो पैसा आहे, जी आर्थिक शक्ती किंवा जी गरज आहे ती गरज आपल्याला भागवता आली पाहिजे. म्हणजे वस्तूची किंमत जर 100 रुपये असेल तर तेवढे पैसे माझ्याजवळ हवे, तरच मी त्या वस्तूला मागणी निर्माण करू शकेल. म्हणजे आपण वस्तूला मागणी का करतो? कारण वस्तू या आपल्या गरजा भागवतात. आपल्या गरजा भागवण्याची शक्ती त्या वस्तूंमध्ये असते, त्यांच्यामध्ये उपयोगिता असते आणि म्हणून आपण त्या वस्तू खरेदी करतो. आता मागणी करण्याकरता आपल्याजवळ वस्तू खरेदी करता आवश्यक असणारी आर्थिक कुवत किंवा आर्थिक शक्ती आवश्यक आहे. त्याचप्रमाणे वस्तू खरेदी करण्याला लागणारी जी इच्छा आहे ती पण हवी. या दोन गोष्टी जेव्हा जुळून येतात त्यावेळेला वस्तूची मागणीही ठरत असते. आता मागणीचा व्याख्या अशी केली जाते की विशिष्ट किमतीला विशिष्ट वेळी वस्तूचे खरेदी केले जाणारे परिमाण म्हणजे त्या वस्तूची मागणी असते. आता या ठिकाणी किंमत आणि वेळ हा रेफरन्स फार महत्वाचा आहे. म्हणजे मी जर असं म्हणालो की गव्हाला 20 रुपये किलो या दराने 100 किलो मागणी आहे तर हे विधान अपूर्ण आहे, कारण याच्यामध्ये वेळेचा उल्लेख नाही. ही मागणी केव्हा आहे, मागच्या आठवड्यात होती की या आठवड्यात आहे की आज आहे का आजच्या क्षणाला आहे हे मी कुठेही सांगितलं नाही. जर मी असं म्हणालो की गव्हाला काल 100 टन एवढी मागणी होती पण ती कोणत्या किमतीला होती ते मी सांगितलं नाही. म्हणून जेव्हा आपण मागणीचा विचार करतो तेव्हा किंमत आणि वेळ याला फार महत्व आहे. आणि म्हणून ज्या वेळेला गव्हाला 10 रुपये प्रति किलो दराने 500 किलोची आज मागणी आहे त्यावेळेला ते मागणीच्या दृष्टिकोनातून विधान हे परिपूर्ण होतं. आणि म्हणून विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला वस्तूचे खरेदी केले जाणारे परिमाण म्हणजे मागणी असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता ही मागणी जी असते ही मागणी अनेक घटकांवर अवलंबून असते आणि या मागणीचा एक फार असा गमतीशीर आहे की किंमत वाढली की मागणी कमी होते, किंमत कमी झाली की मागणी वाढते. आता आपण मागणीचे जे प्रकार आहेत म्हणजे मागणी कशावर अवलंबून असते हे तर आपण पाहणार आहोतच, परंतु मागणीचे प्रकार जे आहेत ते आपण पाहू. तत्पूर्वी परत मी एकदा आपल्याला सांगतो की विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला वस्तूचे खरेदी केले जाणारे परिमाण म्हणजे मागणी ही मागणीची व्याख्या आहे. आणि आपण मागणी का करतो, कारण त्या वस्तूमध्ये आपली गरज पूर्ण करण्याची शक्ती असते. आता मागणीचे काही प्रकार पडतात जसं प्राइस डिमांड किंवा किंमत मागणी. आता याच्यामध्ये वस्तूची किंमत जी आहे ती महत्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावते आणि किमतीला विशिष्ट जसं मी आता विधान केलं की 10 रुपये किलोने गव्हाला 50 किलोची आज मागणी आहे तर या ठिकाणी किंमत हा फॅक्टर त्या ठिकाणी महत्वाचा ठरतो. दुसरा आहे इन्कम डिमांड किंवा उत्पन्न मागणी. उत्पन्न मागणीमध्ये आपण वेगवेगळ्या उत्पन्न पातळीवर वस्तूची जी मागणी असते तिचा उल्लेख करतो. म्हणजे समजा आज माझं उत्पन्न 5000 रुपये आहे आणि आता दिवाळी जवळ येते आहे, लोकांना बोनस मिळालेले आहेत, बाजारात अनेक वस्तू आलेल्या आहेत आणि त्यामुळे माझ्या उत्पन्नामध्ये वाढ झाली. मग ती तात्पुरती असली तरी माझ्याजवळचा पैसा हा वाढला आणि मग मी काय करतो की जास्त वस्तू खरेदी करतो. म्हणजे ज्यावेळेला ग्राहकाच्या उत्पन्नामध्ये बदल होतो त्यावेळेला मागणीत जी वाढ होते ती उत्पन्न मागणी अशी ओळखली जाते. आणि तिसरी ती क्रॉस डिमांड की जी मागणी ही एका वस्तूच्या किमतीमध्ये बदल झाल्यामुळे नसून तर दुसऱ्या वस्तूच्या किमतीमुळे बदल झाल्यामुळे त्या मूळ वस्तूच्या मागणीमध्ये वाढ होते. उदाहरणार्थ पेट्रोलची किंमत कमी झाली तर गाड्यांना मागणी वाढते. म्हणजे या ठिकाणी मागणीमध्ये होणारी वाढ ही त्या वस्तूच्या किमतीवर अवलंबून नाही तर अन्य जी तिला लागणारी वस्तू आहे त्या वस्तूच्या किमतीवर अवलंबून असते. असे मागणीचे त्या ठिकाणी प्रकार पडतात. आणि आपण म्हणतो की अर्थव्यवस्था ही व्यक्तींनी बनलेली असते आणि प्रत्येक व्यक्ती ही अर्थव्यवस्थेची सदस्य असते. म्हणजे तुम्ही जे काही काम करत असाल, उदाहरणार्थ आपण कारखान्यात काम करत असाल, शिक्षक असाल, डॉक्टर असाल, अगदी आपण हातगाडीवर फळ विकत असाल, तरी प्रत्येक व्यक्ती ही अर्थव्यवस्थेचा घटक असते आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचं निर्णय काय आहे वस्तूची मागणी करण्यामध्ये त्या निर्णयावर उत्पादकांचे उत्पादनाचे निर्णय अवलंबून असतात. आज आपण म्हणतो की भांडवलशाहीचं युग आहे, जागतिकीकरणाचं त्या ठिकाणी वारं आहे आणि या व्यवस्थेमध्ये उत्पादनाचे जे निर्णय घेतले जातात हे निर्णय हे नफ्यावर आधारलेले असतात. म्हणजे मला जर नफा कमवायचा असेल तर मी कोणत्या वस्तू निर्माण करू, तर जे लोकांना हवं आहे, जे लोकांना पाहिजे आहे, ज्याला लोक मागणी करता आहेत त्याच वस्तू मी त्या ठिकाणी निर्माण कराव्या. जर मला असं वाटलं की नाही ठीक आहे आपण थोडंसं वेगळी वाट त्या ठिकाणी चुकावू आणि लोकांना नको असेल तरी आपण ती वस्तू निर्माण करू, तर मला त्याच्यामध्ये मोठं नुकसान सोसावं लागेल. आणि म्हणून व्यक्तिगत मागणीला संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये फार महत्वाचं स्थान आहे. जर तुम्ही व्यक्तिगत ग्राहकाची मागणी नाकारली, त्याच्याकडे डोळेझाक केली, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, तर तुमच्या असं लक्षात येईल की त्या उत्पादकाचं नुकसान होतं. आणि म्हणून व्यक्तिगत मागणीला अर्थव्यवस्थेमध्ये खूप महत्वाचं स्थान असतं. आता याच्यामध्ये ज्या वेळेला आपण मागणीचा विचार करतो, जसं मागणी माझी समजा एक 10 किलोची गव्हाची मागणी असेल, तुमची 15 किलोची असेल, अजून तिसऱ्या व्यक्तीची 20 किलोची असेल, तर अशा एकूण संपूर्ण व्यक्तींच्या मागणीचा जेव्हा विचार आपण करतो तेव्हा ती त्या वस्तूची बाजार मागणी ठरते. म्हणजे व्यक्तिगत मागणी इंडिव्हिज्युअल डिमांड आणि बाजार मागणी हे दोन्ही घटक मागणीच्या सिद्धांतामध्ये किंवा एकूणच मागणीमध्ये फार महत्वाचे ठरतात आणि या दोन घटकांकडे दुर्लक्ष करून त्या ठिकाणी चालणार नाही. जर व्यक्तिगत मागणी एका विशिष्ट वस्तूकरता कमी असेल परंतु जर बाजाराची मागणी त्या वस्तूकरता जास्त असेल तर ती आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही. म्हणजे समजा तुमची कुटुंबाची गव्हाची मागणी ही कुटुंबातील सदस्यांची संख्या, त्यांचा उपभोगाचा पॅटर्न याच्यावरून समजा कमी असेल, परंतु सरकारला जेव्हा गव्हाचं उत्पादन, गव्हाचं वाटप, गव्हाच्या उत्पादना किमतीकरता द्यावी लागणारी सबसिडी, गव्हाला आधारभूत द्यावी लागणारी किंमत याचा जर विचार केला तर सरकार असं म्हणू शकणार नाही की तुमची मागणी गव्हाची कमी आहे म्हणून आपण गव्हाकडे दुर्लक्ष करूया, त्याच्या उत्पादनाकडे दुर्लक्ष करूया असं सरकार करू शकणार नाही. कारण का तर संपूर्ण समाजाला गव्हाची फार मोठी गरज आहे आणि म्हणून गव्हाचं उत्पादन कसं वाढवावं याच्याकरता शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणं, त्यांनी उत्पादन केलेला गहू हा जर किंमत पडली तर सरकार स्वतः खरेदी करतं, अशा प्रकारची उपाययोजना करणं हे त्या ठिकाणी आवश्यक ठरतं. म्हणून मी जसं म्हटलं की नुसती इंडिव्हिज्युअल डिमांड किंवा व्यक्तिगत मागणी महत्वाची नाही तर बाजार मागणी देखील महत्वाची आहे आणि ज्या वेळेला कल्याणकारी अर्थशास्त्राचा आपण विचार करतो त्यावेळेला बाजार मागणी ही महत्वाची ठरते आणि म्हणून मागणीचे त्या ठिकाणी व्यक्तिगत मागणी आणि बाजार मागणी किंवा मार्केट डिमांड हा त्या ठिकाणी फार महत्वाचा ठरतो. आता मी जसं मग म्हटलं की आपण ज्यावेळेला वस्तू खरेदी करतो त्यावेळेला आपण कशी करतो, समजा मी जर तुम्हाला विचारलं की तुम्ही एखादी वस्तू तुम्हाला खरेदी करायची आहे तर तुम्ही नेमकं कोणत्या घटकामुळे प्रभावित होता, तुम्ही ती का करता, तर तुम्हाला याचं पटकन उत्तर देता यायचं नाही. मी का खरेदी केली बा, कारण अनेक प्रवाह प्रेशर्स हे त्या ठिकाणी ऑपरेट होत असतात. म्हणजे बघा, तुम्ही म्हणाल की नाही मला किंमत योग्य वाटली म्हणून मी खरेदी केली, मला तिची खूप गरज आहे म्हणून मी ती खरेदी केली, किंवा मी कालच टीव्हीवर जाहिरात पाहिली म्हणून मी खरेदी केली, किंवा माझ्या नातेवाईकांकडे किंवा मित्राकडे तशी वस्तू आहे म्हणून मी खरेदी केली, किंवा तुम्ही म्हणाल नाही तुमच्याकडे नाही आणि तुम्हाला दाखवायचं होतं मला की बघा मी खरेदी करू शकतो म्हणूनही तुम्ही खरेदी करू शकता. तर अशी अनेक कारणं आहेत. त्याच्यामुळे व्यक्तिगत पातळीवर जेव्हा आपण वस्तूच्या मागणीचा विचार करतो त्यावेळेला ती मागणी नेमक्या कोणत्या घटकाने प्रभावित होऊन झालेली असते याच्याबद्दल अनेक त्या ठिकाणी प्रेशर्स असतात. पण एक साधारणपणे अर्थशास्त्राचा एक असा नियम असा आहे की ज्या वेळेला आपण खरेदी करतो त्यावेळेला त्या वस्तूपासून मिळणारी सीमांत उपयोगिता आणि तिची किंमत हे आपण समान केलं पाहिजे. हा एक अर्थशास्त्राचा असा नियम आहे की जो प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक सरकारला हा अत्यंत मार्गदर्शक, अत्यंत उपयुक्त असा नियम आहे. हा नियम मी प्रस्तुत सांगतो की ज्या वेळेला आपण वस्तूची खरेदी करतो तेव्हा त्या वस्तूपासून मिळणारी आपल्याला उपयोगिता आणि तिची किंमत याच्यात समानता आणण्याचा प्रयत्न करायचा. आता ही समानता केव्हा येईल, ज्या वेळेला तुम्ही व्यवस्थितरित्या परीक्षण करून, सारासार विचार करून, तर्कदृष्ट्या विचार करून आपल्याला खरोखर वस्तूची गरज आहे का, या वस्तूची किंमत ही योग्य आहे का, त्या वस्तूचं तुम्ही मूल्यमापन केलं समजा की हिची गुणवत्ता कशी आहे, ही किती काळ टिकेल, हे सर्व तुम्ही पाहून जर त्या वस्तूची किंमत आणि तिची उपयोगिता याचं व्यवस्थित मोजमाप केलं तर तुमचा तो निर्णय हा योग्य राहील. पण प्रत्यक्षात होतं काय की आपण जाहिरात पाहतो, अमुक एक बाजारात क्रीम आला आहे, अमुक एक तेल आलंय, किंवा अमुक एक वस्तू आली आहे, सोफा आला आहे किंवा जे काही आहे ते पाहतो आणि आपण लगेच ते खरेदी करायला धावतो. आता याच्यामध्ये आपण सारासार विचार करत नाही की खरोखर आपल्याला या वस्तूची गरज आहे का. आपण हल्ली बायबॅक मध्ये तुमचं जुनं द्या आणि नवीन घ्या अशी ज्या जाहिराती येतात त्याच्यामध्ये तुमची जुनी खरोखर टाकाऊ झालेली आहे का हो, हे कोण पाहतं का. आपण नुसती नवीन वस्तू पाहतो आणि आपली जुनी झाली आहे समजून ती बाजारात त्या दुकानदाराला देऊन टाकतो त्याचं काहीतरी व्हॅल्युएशन तो करतो आणि आपण ती नवीन वस्तू घेऊन येतो। तर हा काही अर्थशास्त्रीय दृष्ट्या हे काही योग्य वर्तन नाही, कारण याच्यामध्ये उत्पन्न रूपी जी साधन सामुग्री असते त्याचा ऱ्हास होतो। जर तुम्ही वस्तूला एक समजा 2000 रुपये किंमत दिली आणि तिच्यापासून तुम्हाला मिळणारी उपयोगिता ही साधारणपणे 1000 रुपयाचीच असेल किंवा 1200 रुपयाची असेल, तर 800 रुपये एवढा तुमचा लॉस झालेला आहे। आता तुम्ही म्हणाल की उपयोगिता ही पैशात कशी मोजली? उपयोगिता संख्येमध्ये मोजता येत नाही ही गोष्ट खरी आहे, परंतु आपण एक तर्कदृष्ट्या विचार करू शकतो की याची आपल्याला गरज आहे का, ही वस्तू किती काळ टिकेल आणि या वस्तूपासून मला नेमका काय फायदा होणार आहे, किंवा अशाच प्रकारची उपयोगिता देणारी दुसरी कोणतीही वस्तू माझ्या घरात आहे का। हे चार गोष्टी जरी तुम्ही वस्तू खरेदीच्या वेळेला दुकानात जाण्यापूर्वी जर मनामध्ये ठाम केल्या तर तुमच्या असं लक्षात येईल की तुम्ही अनेक वेळा फार चांगल्या तऱ्हेने खरेदी करू शकता। आणि ज्यावेळेला तुम्ही निर्णय घेता की नको ही वस्तू मला नको आहे, त्यावेळेला तुम्ही एक चांगले ग्राहक त्या ठिकाणी ठरता। आणि म्हणून मागणीचा नियम नुसता आपल्याला वस्तूची किंमत आणि मागणी यातलं रिलेशन सांगत नाही, तर तो आपल्याला फार महत्वाचं असं आर्थिक तत्व सांगतो की जे आपलं व्यक्तिगत उत्पन्न जे असतं ते आपल्याला अनेक गोष्टींवर विभागावं लागतं। शिक्षण आहे, आरोग्य आहे, अन्नधान्य आहे, त्याच्यानंतर आपले विम्याचे हप्ते आहेत, आपला आरोग्य विमा आहे, घराचा हप्ता आहे, आणि अडचणीला घरात पैसा पाहिजे त्याच्याकरताही आपल्याला बचत करावी लागते, पै पाहुणा आला त्याच्याकरताही आपल्याला खर्च करावा लागतो। अशा वेळेला तुम्हाला उत्पन्नाचं वाटप करणं हे फार जिकिरीचं होऊन जातं। अशा वेळेला तुम्ही जर कोणताही सारासार विचार न करता खरेदी करत सुटलात तर मग तुमच्या असं लक्षात येईल की तुम्ही आपल्या उत्पन्नाचं योग्य वाटप करत नाहीये आणि मग तुम्हाला अडचणींना तोंड द्यावं लागतं। मग तुम्हाला मित्राकडनं उसने पैसे घ्यावे लागतात किंवा बँकांकडनं कर्ज घ्यावं लागतं। आपण पेपरला वाचतो की अमुक एका व्यक्तीने कर्जाचा डोंगर झाल्याने आत्महत्या केली, हे असं का होतं? तर सारासार विचार न करता आपल्या उपभोगावर खर्च करत गेल्यामुळे अशा प्रकारची स्थिती उद्भवते। म्हणून अर्थशास्त्र हे तुम्हाला खूप काही शिकवतं, तुमचं व्यक्तिगत जीवनाला कशा प्रकारे वळण द्यायचं हे अर्थशास्त्र तुम्हाला शिकवतं। आणि त्यातले प्रत्येक सिद्धांत हा व्यक्तिगत जीवनाचं जे आर्थिक जीवन आहे त्या जीवनाला कसं वळण लावता येईल या दृष्टीनेच आपल्याला सांगतं। पण आपण ते लक्षात घेत नाही। आपण नुसतं अर्थशास्त्राचे सिद्धांत आपल्याला अट्रॅक्टिव्ह वाटतात, खरंच असं आहे, किंमत वाढली की मागणी कमी होते, हे तेवढं पुरतं आपण अभ्यासतो आणि विसरून जातो। पण त्याचा जो मतितार्थ आहे तो आपण घेतला पाहिजे। आणि मागणीचा सिद्धांत आपल्याला असं सांगतो की ज्या वेळेला तुम्ही वस्तूची खरेदी करता त्यावेळेला तिची किंमत आणि तिची मागणी, तिच्यापासून मिळणारी उपयोगिता हे समान करण्याचा प्रयत्न करा। आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला वस्तूची किंमत ही कमी होते त्यावेळेला तिची मागणी का वाढते, त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला किंमत जास्त होती तेव्हा तुम्ही ती खरेदी करू शकत नव्हता, आता ती कमी झाल्यामुळे किंमत कमी झाल्यामुळे ती तुम्हाला खरेदी करता येऊ शकेल। अन्य वस्तूंवरचा त्या ठिकाणी खर्च तुम्हाला कमी करावा लागणार नाही, आता या वस्तूची किंमत कमी झाली म्हणून तिची मागणी वाढेल, तुमची त्या ठिकाणी गरज पूर्ण होईल आणि म्हणून ती मागणी वस्तू किंमत कमी झाल्यावर वाढते। आता ज्या वेळेला किंमत वाढते त्यावेळेला वस्तूची मागणी कमी होते। आता ही मागणी कमी का बरं होते? कारण किंमत वाढल्यामुळे त्या ठिकाणी मला त्या वस्तूपासून मिळणारी उपयोगिता देखील वाढायला पाहिजे। जर पूर्वी 10 रुपये किंमत होती आणि आज 15 रुपये झाली किंवा 20 रुपये झाली, तर त्या ठिकाणी ही किंमत वाढल्यामुळे माझ्या उत्पन्नातील एक काही भाग त्या वस्तूकडे खर्च रुपये मला द्यावा लागेल, अन्य वस्तूंवरचा खर्च कमी करावा लागेल, त्याच वेळेला माझी उपयोगिता देखील वाढली पाहिजे। आणि म्हणून ज्या वेळेला उपयोगिता आणि मागणी हे समान करायचे असतात त्यावेळेला आपल्याला अजून एक नियम त्या ठिकाणी मार्गदर्शन करतो आणि तो आहे घट्ट्या सीमंत उपयोगितेचा नियम। हा नियम आपल्याला असं सांगतो की ज्या वेळेला तुम्ही एखाद्या वस्तूचा जास्त उपभोग घेता त्यावेळेला त्या वस्तूपासून मिळणारी उपयोगिता ही कमी होत जाते। जसजसा तुम्ही एखाद्या वस्तूचा जास्त उपभोग घेता तसतशी त्या वस्तूपासून मिळणारी उपयोगिता ही कमी होत जाते आणि ज्या वेळेला वस्तूचा कमी उपभोग घेता त्यावेळेला त्या वस्तूची उपयोगिता ही जास्त असते. परत सांगतो, उपभोग जसजसा घेऊ लागतो जास्त तसतशी त्यापासून मिळणारी उपयोगिता ही कमी होऊ लागते. आता एखादा शहाणा कस्टमर असेल, ग्राहक असेल, व्यक्ती असेल, तर ती व्यक्ती जेव्हा आपल्याला मिळणारी उपयोगिता कमी होत आहे हे जेव्हा ती ओळखेल त्यावेळेला ती व्यक्ती तिथेच त्या वस्तूचा उपभोग थांबवेल, ती वस्तू जास्त खर्च म्हणजे खरेदी करणार नाही आणि म्हणून तिची उपयोगिता आणि त्या वस्तूची मागणी ही सारखी राहील आणि मग उरलेले जे पैसे आहेत ते दुसऱ्या वस्तूकडे खर्च करता येतील. आणि मागणीचा नियम नेमका याच सिद्धांतावर आधारलेला आहे. ज्या वेळेला वस्तूचा उपभोग तुम्ही जास्त घेऊ लागता त्यापासून मिळणारी उपयोगिता ही घटू लागते आणि अशा वेळेला ज्या क्षणाला उपयोगिता घटते त्यावेळेला त्या वस्तूची मागणी तुम्ही थांबवणं हे आवश्यक असतं. म्हणून ज्या वेळेला किंमत कमी होते त्यावेळेला वस्तूची मागणी ही वाढते कारण अधिकाधिक त्या ठिकाणी उपभोग लोक घेऊ शकतात. पण ज्या वेळेला वस्तूची किंमत ही जास्त असते त्यावेळेला तिचा उपभोग हा कमी घेणं आवश्यक असतं कारण आपल्याला किंमत आणि उपयोगिता समान करायची. म्हणजे समजा 10 रुपये किंमत असताना तुम्ही 10 युनिट्स किंवा 10 वस्तू घेत असाल आणि आता किंमत एक्झॅक्टली डबल झालेली आहे, समजा 20 रुपये झालेली आहे, तर आता तुम्हाला 20 रुपये किंमत आणि त्या वस्तूचे युनिट्स किंवा प्रतिमान प्रमाण हे समान करायचं आहे. म्हणून मग तुम्ही काय करता की पूर्वी 10 घेत होतो तर आता 5च घेऊ, म्हणजे किंमत वाढली आणि तुमचं उपभोगाचे नग कमी झाले म्हणजेच तुमची उपयोगिता ही त्या ठिकाणी घटली. म्हणजे तुम्ही काय करता की 5 रुपये किंमत असताना 10 नग घेता आणि 10 रुपये किंमत असताना 5च नग घेता. 5 रुपये असताना 10 का घेता कारण तुमच्या उत्पन्नामध्ये उरलेला जो भाग आहे तो अन्य वस्तू खर्च करण्यात येतो आणि किंमत कमी झाल्यामुळे तुम्हाला उपयोगिता देखील कमी करायची आहे. आता उपयोगिता कशी कमी कराल तुम्ही, वस्तूचे जास्त नग सेवन करून किंवा जास्त उपभोग घेऊन. म्हणून ज्या वेळेला किंमत कमी होते त्यावेळेला तिची उपयोगिता देखील त्या ठिकाणी खाली येणं आवश्यक असतं आणि तसं करण्याकरता आपण जास्त नग उपभोग घेणं हे आवश्यक असतं आणि म्हणून किंमत कमी झाली की वस्तूचे जास्त नग सेवन करून आपण तिची उपयोगिता खाली आणतो. या उलट ज्या वेळेला किंमत वाढते त्यावेळेला तिची उपयोगिताही वाढायला पाहिजे आणि उपयोगिता वाढवायला पाहिजे असेल तर तुम्ही वस्तूचे कमी नग सेवन केले पाहिजे आणि म्हणून तुम्ही कमी खरेदी करता आणि तिची उपयोगिता आणि तिची किंमत हे समान होतात. एवढं महत्वाचं तत्व हे दोन सिद्धांत आपल्याला सांगतात आणि त्यामुळे अर्थशास्त्रामध्ये आपण असं म्हणतात लोक किंमत वाढली की काय नाही मागणी जास्त झाली किंवा पुरवठा त्या ठिकाणी कमी झाला आणि आपण त्याच्यावर सोडून देतो. पण हे दोन सिद्धांत आपल्याला संपूर्ण आर्थिक जीवनाला वळण लावेल अशा प्रकारचं मार्गदर्शन करत असतात आणि त्याची या ठिकाणी नोंद घेणं हे त्या ठिकाणी खूप आवश्यक आहे. आता मी तुम्हाला सांगितलं विद्यार्थ्यांना, आपण विद्यार्थी मित्रांना आपण आता पाहिलं की वस्तूची किंमत आणि तिची उपयोगिता याच्यामध्ये आपल्याला जे नातं एस्टॅब्लिश करायचं आहे, प्रस्थापित करायचं आहे, त्याच्याकरता आपण वस्तूच्या मागणीचं परिमाण हे त्या ठिकाणी ठरवतो आणि म्हणून मागणीचा नियम हा मागणीचा जो आलेख आहे किंवा जी मागणी रेषा आहे ती डावीकडून उजवीकडे खाली येणारी अशी असते आणि ती रेषा असं दाखवते की किंमत वाढली की वस्तूची मागणी कमी होते आणि किंमत कमी झाली की वस्तूची मागणी वाढते आणि असं का होतं याचं सीमांत उपयोगिता सिद्धांताच्या आधारे जे उत्तर आहे ते आता आपण पाहिलेलं आहे. आता काही वेळेला काय होतं की वस्तूचा मागणी वक्र हा अपवादात्मकही असतो, म्हणजे तो डावीकडून खाली उजवीकडे उतरत येणारा रेषा नसून काही वेळेला ती डावीकडून उजवीकडे वर जाणारी देखील रेषा असते. परत सांगतो मी, मागणीची रेषा जनरली कशी असते, डावीकडून उजवीकडे खाली येणारी असते, पण अपवादात्मक स्थिती अशी येते की ती डावीकडून उजवीकडे वर जाते. आता ओरिजिनल रेषा काय सांगते की वस्तूची किंमत वाढली की मागणी कमी होते आणि किंमत कमी झाली की मागणी वाढते. पण ही रेषा अपवादात्मक काय सांगते की वस्तूची किंमत वाढली की तिची मागणी वाढते. आता तुम्हाला आश्चर्य वाटतं असं कसं होतं, पण असं होतं प्रत्यक्षात. याच्याकरता काही व्यक्तिगत आणि काही आर्थिक कारण देखील त्या ठिकाणी आहेत. आपल्याला काही वेळेला असं आढळतं की वस्तूची किंमत वाढली आहे आणि तिची मागणी पण जास्त येऊ लागलेली आहे. असं का घडतं? त्याला दोन तीन कारण आहेत. पहिलं म्हणजे बाजारामध्ये जे व्यवहार चालतात त्याच्यामध्ये ग्राहकांचे अँटिसिपेशन्स किंवा ग्राहकांचे तर्कवितर्क हे त्या ठिकाणी खूप महत्वाचे ठरतात. समजा तुम्हाला असं कळलं की आज केरोसिनच्या किमती वाढणार आहेत किंवा केरोसिनचा तुटवडा निर्माण होणार आहे आणि केरोसिन जे 10 रुपये लिटर आहे ते आज बाजारात 15 रुपयांनी विकलं जात आहे, तरी तुम्ही काय करता? ठीक आहे बा, 15 चं 15 मला 15 रुपये दराने एक 10 लिटर केरोसिन तुम्ही खरेदी करता. म्हणजे ज्यावेळेला ग्राहकांना असं वाटतं की बाजारात वस्तूचा तुटवडा निर्माण होईल म्हणून त्यावेळेला ते वस्तूची जास्त किंमत असून देखील ते खरेदी करतात. असं त्या ठिकाणी होतं. आणि काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये ज्याला अर्थशास्त्रामध्ये गिफेन वस्तू असं म्हणतात की ज्यामध्ये अन्य वस्तूंच्या किमती इतक्या जास्त वाढतात की गरिबांना अन्नधान्यासारख्या ज्या वस्तू आहेत त्या खरेदी करणं देखील अशक्य होऊन जातं आणि त्याच्या किमती चढ्या असून देखील त्यांना पर्याय नसल्यामुळे त्या खरेदी कराव्याच लागतात. म्हणजे बाजारातील काही अपवादात्मक परिस्थितीमुळे आपल्याला असं काही वेळेला आढळून येतं की वस्तूची किंमत जास्त असून देखील तिची मागणी देखील जास्त आहे. त्याच्यामुळे तुटवडा एक आला. काही वेळेला वस्तू स्टेटस सिम्बॉल असतात की किंमत जास्त आहे पण मी ती वस्तू खरेदी करू शकतो हे मला दाखवायचं असतं म्हणूनही मी ते खरेदी करतो. जाहिरातीचाही काही वेळेला प्रभाव पडतो की किंमत जास्त आहे तरी देखील ती वस्तू असणं किती आवश्यक आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला व्यवहारात जर तुम्ही म्हणाल की सर असं तर आढळून येत नाही मला, जसं तुम्ही सांगितलं की मागणी वक्र वरून खाली येतो व्यवहारात किंवा बाजारामध्ये तर आज भलती स्थिती आहे, तर त्याचे हे कारण आहेत. आता असं जेव्हा होतं त्यावेळेला ग्राहकांनी अत्यंत शांतपणे निर्णय घ्यायचा असतो की ठीक आहे, बाजारात वस्तूचा तुटवडा आहे, माझ्या घरामध्ये किती साठा आहे, तो किती दिवस त्या ठिकाणी टिकेल, बाजारात सरकार परत वस्तू उपलब्ध कधी करून देणार आहे, त्याला किती कालावधी लागेल, आणि याचं व्यवस्थित कॅल्क्युलेशन केलं तर त्या ठिकाणी अशा प्रकारच्या अपवादात्मक मागणी वगैरेची स्थिती निर्माण होणार नाही. पण आपण काय करतो, घाबरून जातो. आपल्याला वाटतं खरंच वस्तू मिळणार नाही, मग काय करायचं? माशाला आपण म्हणतो ठीक आहे 2 पैसे जास्त गेले तरी चालतील, आपण ती वस्तू घेऊन टाकू. आणि त्याच्यामुळे त्याचा फायदा कोणाला होतो? जे साठेबाज असतात त्यांना होतो. आणि मग ते देन कॅश ग्राहकांच्या त्या एकूणच हेल्पलेसनेस जो असतो त्याच्यावर ते इनकॅश करतात, ते नफा कमवतात. आणि म्हणून एका सुजाण ग्राहकाने हे देखील पाहिलं पाहिजे की बाजारातल्या परिस्थितीचा काळजीपूर्वक अभ्यास केला पाहिजे. भावनेच्या भरात त्या ठिकाणी निर्णय घेऊन आपलं जे लिमिटेड सोर्स आहे इन्कम ते असं वाया घालू नये. म्हणजे मागणीचा सिद्धांत हे देखील तुम्हाला सांगतो. मागणीचा सिद्धांत तुम्हाला हे देखील सांगतो की तुम्ही निर्णय देखील कशा प्रकारे घेतले पाहिजे जेणेकरून तुमच्या उत्पन्नाचा प्रत्येक रुपया प्रत्येक भाग हा योग्य कसा खर्च होईल. आणि नुसता खर्च होणार नाही तर तुमची उपयोगिता आणि तुम्ही देत असलेली किंमत त्या वस्तू करता ही समान कशी होईल. आणि म्हणून तुम्हाला असं आढळून येईल की ज्यावेळेला संपूर्ण समाज याचा विचार करेल त्यावेळेला उत्पादकांना वस्तूची किंमत ही कमीच ठेवावी लागेल.
गुणवत्ता जास्त आणि वस्तूची किंमत कंट्रोल ठेवावी लागेल.
कारण ज्यावेळेला वस्तू बाजारात येते, नव्याने इंट्रोड्यूस झालेली वस्तू असते, तेव्हा तिची किंमत जास्तच असते. आणि अनेक वेळेला आता समजा एखादा नवीन मोबाईल आला मार्केटमध्ये तर तुम्ही मी कसं निर्णय घेतो किंवा कोणती व्यक्ती कसा निर्णय घेते की हा मोबाईल खूप चांगला आहे, याच्यामध्ये अनेक सवलती आहे, मला तो हवा आहे. आणि आपण काय करतो की तो मोबाईल खरेदी करण्याकरता वाटेल ती किंमत देण्याकरता तयार होतो. आता जे असे ठराविक ग्राहक असतात की ज्यांना अगदी वस्तू बाजारात लॉन्च झाल्या खरेदी करायची असते आणि उत्पादक नेमके असेच ग्राहकांना हिरतात की ज्यांना असं वाटतं की या वस्तूची सीमांत उपयोगिता ही जास्त आहे आणि म्हणून ते जास्त किंमत द्यायला तयार होतात. आता समजा 5,000 युनिट्स त्या मोबाईलचे विकले गेले तर तुमच्या असं लक्षात की काही कालात नाही त्याची मागणी कमी होते आणि किंमतही कमी होते. असं काय घडतं? तर ज्या ग्राहकांना वाटतं की याची सीमंत उपयोगिता खूप जास्त आहे ते वस्तू खरेदी करून त्याची उपभोग घेऊ लागतात. पण जे योग्य निर्णय घेणारे लोक आहेत किंवा अत्यंत काटेकोरपणे निर्णय घेणारे लोक आहेत ते त्याची उपयोगिता त्याची किंमत याचा विचार करतात आणि किंमत खाली येण्याची वाट बघतात. आणि म्हणून आपल्याला बाजारात असं आढळून येतं की पहिल्या एडिशन करता किंमत जास्त असते पण नंतरच्या एडिशन करता ती कमी होते. त्याचं कारण का? तर बाजारात असंख्य ग्राहक असे असतात की जे किंमत आणि उपयोगिता याचा विचार करत असतात आणि म्हणून सेकंड एडिशन किंवा थर्ड एडिशन जी असते त्या उत्पादनाची तिची किंमत ही त्या ठिकाणी कमी असते. म्हणून जेव्हा वस्तू बाजारात येते त्यावेळेला जे लोक उपयोगिते जास्त मिळेल अशा भावनेने त्याच्यावर उडी मारतात त्यांना जास्त किंमत ही द्यावीच लागते. आणि म्हणून जे ग्राहक चांगला सारासार विचार करून योग्य निर्णय घेऊन वस्तूची किंमत आणि उपयोगिता याचा विचार करून खरेदी करतात ते अत्यंत शहाणे ठरतात. ते त्याच वस्तूला कमी किंमत देतात ज्यांनी अगोदर वस्तू घेतलेली त्यांच्यापेक्षा आणि त्यांना आपल्या प्रत्येक रुपयाचं मोल हे त्या ठिकाणी योग्य मिळतं, पुरेपूर माप मिळतं त्यांना आपल्या खर्चाचं. आता आपण पाहिलं की वस्तूची किंमत वाढली की मागणी कमी होते आणि किंमत कमी झाली की मागणी वाढते. हा एक अर्थशास्त्रामधला हा बेसिक त्या ठिकाणी नियम आहे. आणि या नियमाचं आर्थिक महत्व काय आहे? व्यक्तिगत जीवनात ग्राहकाने उपभोक्त्याने आपलं आर्थिक वर्तन कसं त्या ठिकाणी ठरवावं, कसे योग्य निर्णय घ्यावे, हा नियम याच्याबद्दलचा आपल्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतो. परंतु अनेक वेळा काय होतं की या नियमाला काही त्या ठिकाणी अपवाद निर्माण होतात किंवा त्या नियमाच्या काही मर्यादाही आपल्याला दिसून येतात. पहिली जी मर्यादा आहे की ग्राहकांच्या आवडीनिवडी बदलल्यामुळे वस्तूची किंमत कमी होऊन देखील तिची मागणीही वाढत नाही. म्हणजे आता आवडीनिवडी बदलल्या, समजा पूर्वी बेल बॉटम पॅन्ट घालायची फॅशन होती, त्याच्यामुळे कापडाला जास्त मागणी असे, आता तशा प्रकारची त्या ठिकाणी फॅशन राहिली नाही किंवा लोकांची आवडीनिवडी बदलून जातात आणि त्याच्यामुळे वस्तूची किंमत कमी असली तरी आवड बदलल्यामुळे तशा प्रकारची फॅशन नसल्यामुळे त्या वस्तूला मागणी येत नाही. आणि म्हणून हा एक त्या ठिकाणी अपवाद आपल्याला असा दिसून येतो की किंमत कमी आहे पण त्या वस्तूची मागणी का वाढत नाहीये. त्याचं कारण असं की ग्राहकांच्या आवडीनिवडी फॅशन्स या बदललेल्या आहेत. आणि म्हणून तुमच्या असं लक्षात येईल की अलीकडे कंपन्या या कंझ्युमर सर्व्हे, मार्केट सर्व्हे याच्यावर कोट्यवधी रुपये खर्च करतात. कारण असं न हो की आपण एखादी वस्तू निर्माण केली आणि बाजारातला फॅशनचा आणि आवडीनिवडीचा ट्रेंड हा खूपच वेगळा आहे, मग अशा वेळेला आपण निर्माण केलेल्या वस्तूचा उत्पादन खर्च, त्यात गुंतवलेला पैसा हा वाया जाईल. आणि म्हणून हल्ली ग्राहकांना काय हवं आहे याचा कंपन्या वारंवार त्या ठिकाणी अंदाज घेत असतात.
बरोबर.
जर तो अंदाज घेतला नाही आणि आपण आपल्या वस्तूला मागणी येणारच आहे या गृहितावर चालू ठेवलं तर तुम्हाला कधी त्या ठिकाणी नुकसान होईल हे सांगता येणार नाही. आणि म्हणून ज्या वेळेला ग्राहकांच्या आवडीनिवडी फॅशन्स हे बदलतात त्यावेळेला वस्तूची किंमत कमी असली तरी देखील तिला मागणीही येत नाही. दुसरं म्हणजे ग्राहकांचं जर उत्पन्न वाढलं तर वस्तूची किंमत जास्त असून देखील त्या ठिकाणी तिची मागणी वाढते. आपला नियम काय सांगतो? की किंमत वाढली की मागणी कमी होते, किंमत कमी झाली की मागणी वाढते. पण जर उत्पन्नच वाढलं, कारण उत्पन्न हा मागणी ठरवणारा एक महत्वपूर्ण घटक आहे, जर माझं उत्पन्न वाढलं तर साहजिकच आहे की मी वस्तूला ही किंमत जास्त असून देखील जास्त मागणी करणार, कारण माझ्याकडे आता जास्त रिसोर्सेस हे त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत किंवा ते उपलब्ध आहेत. तिसरं म्हणजे वस्तूची मागणी ही केवळ तिच्यावरच अवलंबून असते असं नाही, तर अन्य वस्तू व सेवांवर देखील अवलंबून असते. उदाहरणार्थ पूर्वी कॉफी पिणं हे जरा म्हणजे श्रीमंतांचं पेय हे मानलं जायचं आणि चहा हे सर्वसाधारण माणसाचं पेय मानलं जायचं. पण जर कॉफीच्या किमती त्या ठिकाणी कमी झाल्या म्हणजे कॉफी पिण्याचा जर कॉफीच्या किमती कमी झाल्या तर कॉफीलाही त्या ठिकाणी मागणी येऊ शकेल. म्हणजे चहाची मागणी ही केवळ नुसत्या चहाच्या किमतीवर अवलंबून नाही तर कॉफीची काय किंमत आहे, अन्य पेयांच्या काय किमती आहेत याच्यावर देखील चहाची मागणी ही अवलंबून राहील. आणि म्हणून तुमच्या असं लक्षात येईल की अलीकडच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये आपली वस्तू ही अन्य वस्तूंवर किती प्रमाणात अवलंबून आहे याचा देखील उत्पादक अंदाज घेत असतात.
बरोबर.
आणि आपली वस्तू ही साधारणपणे अन्य उत्पादनांवर जितकी कमीत कमी अवलंबून राहील तितका त्या उत्पादकाला वस्तूची किंमत वाढवण्याचं स्वातंत्र्य मिळतं. आणि त्यामुळे प्रत्येक जण म्हणजे प्रत्येक उत्पादन हे अशा प्रकारे इंटरलिंक असतं. पण प्रत्येक उत्पादकाचा प्रयत्न असा असतो की आपली वस्तू ही इतरांपेक्षा भिन्न आहे. आणि म्हणून तुमच्या असं लक्षात येईल की ज्या वेळेला आपण एखाद्या वस्तूची जाहिरात पाहतो तेव्हा तो म्हणतो की क्ष वस्तूपेक्षा माझी वस्तू ही या प्रकारे भिन्न आहे. तो असं का म्हणतो? कारण त्याला सांगायचं असतं की माझी वस्तू ही श्रेष्ठ आहे आणि तुम्ही माझीच वस्तू खरेदी करा. आता हा भेद खराही असू शकतो किंवा काल्पनिकही असू शकतो, तो ग्राहकांनी तपासून बघायचा आहे. पण सांगण्याचा मुद्दा असा की अन्य वस्तूंच्या किमतीवर देखील वस्तूची मागणी ही अवलंबून असते. पुढचं आहे म्हणजे सबस्टिट्यूट्स, ज्या पर्यायी वस्तू काही त्या ठिकाणी निर्माण झाल्या तर त्या मूळ वस्तूची मागणी ही किंमत कमी असून देखील कमी होते. जर आपण एका वस्तूला पर्यायी वस्तू निर्माण केली तर त्या पर्यायी वस्तूच्या आधारे आपल्याला आपली गरज पूर्ण करता येते आणि त्यामुळे त्या मूळ वस्तूची किंमत जरी कमी झाली असली किंवा ती कमी ठेवली गेली असली तरी आपण त्या वस्तूला मागणी करत नाही. आणि याच्यामुळे हे दोन चार घटक जे आहेत मी आता सांगितले ते मागणीच्या नियमावर त्या ठिकाणी मर्यादा घालतात किंवा ते त्या सिद्धांताच्या मर्यादा आहेत असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. आता काही वेळेला काय होतं की मागणी बाजारामध्ये ही कायम एकाच पातळीवर स्थिर नसते, तिच्यामध्ये कमी अधिक प्रमाणात बदल होत असतात. कधी त्या ठिकाणी मागणी वाढते तर कधी कमी होते. आता नुसतं मागणी त्या ठिकाणी बदल होऊन चालत नाही तर वस्तूचा पुरवठा देखील त्याच वेळेला वाढला किंवा कमी झाला पाहिजे. म्हणून अर्थशास्त्रामध्ये मागणी आणि पुरवठा हे दोन महत्वाचे त्या ठिकाणी घटक ठरतात. आता आपण आज फक्त मागणीचा विचार करत आहोत, पुरवठ्याचा आपण पुढल्या याच्यामध्ये विचार करणार आहोत. परंतु जेव्हा मी मागणी म्हणतो तेव्हा मला पुरवठा हा देखील त्या ठिकाणी अध्यारूतच असतो. आता मागणीचा वक्र हा वरून खाली येतो हे आपण पाहिलं, परंतु पुरवठ्याचा वक्र जो आहे तो वक्र हा खालून वर जाणार असतो. आणि हा वक्र असं सांगतो की जर वस्तूची किंमत वाढली तर वस्तूचा पुरवठा वाढतो, वस्तूची किंमत कमी झाली तर तिचा पुरवठा कमी होतो. आता ज्या वेळेला मागणी वक्र आणि पुरवठा वक्र एकमेकांना छेदतात त्यावेळेला त्या वस्तूची किंमत बाजारातली प्रस्थापित होते.
अच्छा.
ज्या ठिकाणी वस्तूचा मागणी वक्र आणि पुरवठा वक्र एकमेकांना छेदतात त्या ठिकाणी वस्तूची बाजारातली किंमत निश्चित होते. आता मी या ठिकाणी पुरवठा वक्र जो आहे त्याचं आता मी आकार सांगितला की तो खालून वर जाणार असतो, पण आपात्मक परिस्थितीमध्ये तो य अक्षाला समांतर देखील असतो, म्हणजे अशी सरळ रेष देखील असते, उभी सरळ रेष. ही अशी का असते? तर तुमच्या असं लक्षात येईल की बाजारामध्ये टिकाऊ तसंच नाशवंत वस्तू देखील उपलब्ध असतात. उदाहरणार्थ दूध आहे, भाजीपाला आहे, अंडी आहे, मासे आहेत. या वस्तू अशा आहेत की त्या नाशवंत आहेत, तुम्हाला त्या जास्त काळ साठवून ठेवता येऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे समजा आता बाजारामध्ये दुधाला समजा एक 200 लिटरची मागणी आहे आणि त्यामुळे हा जो दुधाचा पुरवठा आहे बाजारामधला ज्याला आपण मार्केट सप्लाय कोर असं म्हणतो, तो पुरवठा वक्र ही उभी रेषा असते. समजा 200 च्या ऐवजी 300 लिटर दुधाला मागणी आली तर 300 लिटर दूध काही लगेच उत्पादन करता येणार नाही. तीनशे लिटर दूध काही लगेच तुम्हाला त्या ठिकाणी उत्पादन करता येणार नाही. आणि म्हणून मार्केट पिरियडमध्ये दुधाची जी त्या ठिकाणी पुरवठा आहे दुधाचा तो स्थिर आहे, त्याच्यात वाढ करता येणार नाही, घटी करता येणार नाही. आणि म्हणून जर बाजारामध्ये आज समजा 40 रुपये लिटर दूध आहे आणि मागणी 300 लिटरची आल्यामुळे किंवा 100 लिटरची वाढ झाल्यामुळे दुधाची किंमत ही 60 रुपये लिटर इतकी वाढली तर ती 60 रुपये देऊन तुम्हाला ती वस्तू खरेदी करावीच लागेल, कारण तिचा पुरवठा काही लगेच वाढू शकत नाही. त्यामुळे मार्केट पिरियडमध्ये सप्लाय कोर हा एक उभी रेषा असते आणि तो असं सांगतो की बाजारामध्ये अल्प कालावधीमध्ये वस्तूचा पुरवठा हा त्वरित वाढवता येणार नाही. पण उद्या असं गृहित धरा की दुधाची किंमत जी आपण 200 रुपये आता गृहित धरली ती 50 लिटरच आली, म्हणजे 150 लिटरनी मागणी कमी झाली आणि त्यामुळे दुधाची किंमत ही 60 रुपयावरून 25 रुपये लिटर इतकी आली, तर तुम्हाला 25 रुपये लिटरने दूध विकायलाच लागेल, अन्यथा ते फेकून द्यावं लागेल जर तुम्ही विकलं नाही तर. आणि म्हणून मागणी वक्र हा जसा आपण डावीकडून उजवीकडे आपादात्मक परिस्थितीमध्ये पाहतो तसं पुरवठा वक्रही हा वेगवेगळे रूप हा धारण करत असतो आणि ते कालावधीनुसार ठरत असतात. पण सर्वसामान्यरित्या पुरवठा वक्र जो आहे हा डावीकडून उजवीकडे वर जाणारा असतो आणि तो असं सांगतो की किंमत वाढली की वस्तूचा पुरवठा हा वाढतो. त्याचं कारण असं की किंमत वाढली की उत्पादकांना मिळणारा नफा वाढतो, त्यांना आर्थिक प्रलोभन मिळतं आणि ते उत्पादन करण्याचा निर्णय घेतात. आणि म्हणून मागणी वक्र हा वरून खाली येणारा तर पुरवठा वक्र हा खालून वर जाणारा असतो आणि ज्या ठिकाणी हे दोन वक्र एकमेकांना छेदतात त्या ठिकाणी वस्तूची समतोल किंमत ही प्रस्थापित होते. आता मी आपण मग पाहिलं विद्यार्थी मित्रांनो की मागणी सिद्धांताच्या काय मर्यादा आहेत. आता आपल्याला मागणीमध्ये बदल होण्याची कारणं कोणती आहेत ती अभ्यासायची आहेत. जसे मग म्हटलं की मागणी ही कधी स्थिर नसते, तिच्यामध्ये वारंवार बदल होत असतात, कधी जास्त कधी कमी, आणि त्याचा फायदा किंवा त्यानुसार मग आपले आर्थिक निर्णय जे असतात, मग वस्तू कोणत्या मार्केटमध्ये कमी आहे तिथे पुरवणं, वस्तूच्या वितरणाचा आढावा घेणं, वस्तूचा जिथे तुटवडा आहे त्या ठिकाणी काही उपाययोजना करणं, अशा प्रकारचे निर्णय हे सरकार आणि खासगी उत्पादक यांना घ्यावे लागतात. असं नाही की हे निर्णय फक्त उत्पादकच घेतो, सरकारलाही घ्यावे लागतात. समजा कल्पना करा बाजारामध्ये गव्हाचा तुटवडा झाला, लोकांना गहू मिळेन असे झाले, मध्यंतरी आपण पाहिलं की डाळींचं उत्पादन घटल्यामुळे आपल्याकडे डाळी या आयात कराव्या लागल्या, म्हणजे सरकारही असं निर्णय घेतं. याचं कारण असं असतं की मागणी आणि पुरवठ्यामध्ये जास्त काय असंतुलन ठेवणं हे कोणालाही परवडणारं नसतं आणि जो नफा असतो तो अल्प कालावधीमध्ये उत्पादक मिळवू शकतात, परंतु सरकार हा विचार करू शकत नाही. सरकारला आजचं सरकार हे कल्याणकारी सरकार असल्यामुळे मागणी पुरवठ्यावर लक्ष ठेवून लोकांचं जो कल्याण कसं होणार नाही हे सरकारला पाहावं लागतं. आणि म्हणून तुमच्या असं लक्षात येईल की सणासुईच्या दिवसात बाजारामध्ये साखरेचा पुरवठा किती आहे, तेलाचा किती आहे, तुपाचा किती आहे, डाळींचा किती आहे, हे पाहून मग सरकार निर्णय घेतं की आपण तेल त्या ठिकाणी तेल आपण आयात करावं, असा निर्णय हा सरकार घेत असतं. ज्या वेळेला खूप उत्पादन होतं देशांतर्गत आणि उत्पादकांना जास्त किंमत मिळत नाही कारण फारशी मागणी नाहीये, उत्पादन तर खूप झालं, मग सरकार निर्यातीचा विचार करतं. आपण पेपरला वाचता कांदा निर्यातीचा निर्णय, कापूस निर्यातीचा निर्णय, हे अशा प्रकारे मागणी पुरवठ्याच्या सिच्युएशनवर अवलंबून असतात. म्हणजे आपण मी हे का सांगतोय तर मागणी पुरवठ्याचा सिद्धांत हा संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या लोकांच्या कल्याणाकरता फार मोठं मार्गदर्शन हा करत असतो.
डोंट वरी मी हे ऑफ केअर
आणि त्याच्यामुळे मागणी पुरवठ्याची स्थिती ही उत्पादकाप्रमाणेच सरकारला देखील फार बारकाईने त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं. आता आपण पाहूया की मागणीमध्ये त्या ठिकाणी बदल का होतात. जसं मग आपण पाहिलं की फॅशन लोकांची आवडीनिवडी याच्यामध्ये जर बदल झाला तर वस्तूला असणारी मागणी ही घटू शकते. किंवा एखादी पारंपरिक वस्तू असेल तर एकदम फॅशन बदलली बा आता तर तिची मागणी पण वाढू शकते. म्हणजे लोकांना नेमकं काय हवं आहे, लोकांची आवडीनिवडी काय आहेत हे तुम्ही अगोदर प्रेडिक्ट करू शकत नाही. त्याच्याकरता तुम्हाला मागणी अन्य वस्तूंच्या मागणीच्या वस्तूंची मागणी जी आहे त्यातला ट्रेंड पाहावा लागतो. जर तुम्हाला असं आढळलं की लोकांना एक 4 वर्षापूर्वी बाजारात आलेली वस्तू आता नकोशी झाली आहे तर मग तिच्या स्वरूपात तुम्ही बदल करून ती परत न्यूली तुम्ही त्या ठिकाणी इंट्रोड्यूस करू शकता किंवा बाजारात आणू शकता. पण तुम्हाला असं वाटलं की लोकांना आता अँटिक त्या ठिकाणी काही वस्तूंचे आकार आवडू लागलेले आहेत तर मग तशा प्रकारचं उत्पादन परत सुरू होऊ शकतं. म्हणजे लोकांच्या आवडीनिवडी काय आहेत त्यानुसार वस्तूच्या मागणीमध्ये बदल होऊ लागतात आणि उत्पादकांना त्याची नोंद घ्यावी लागते. आता दुसरं कारण आहे हवामानामध्ये किंवा वातावरणामधला बदल. आता आपण टीव्हीवर पाहिलं सँडी वादळ आलं अमेरिकेमध्ये, भारतामध्ये नीलम वादळ आलं. अचानक या हा बदल झाल्यामुळे काही वस्तूंची मागणी ही वाढते. जसं रेनकोट आहे, त्याच्यानंतर मेणकापड आहे, जे वस्तू झाकण्याकरता तुम्हाला लागतं, काही औषधं आहेत साथीचा रोग प्रसरू नये म्हणून, तर या वस्तूंना त्या ठिकाणी मागणी अशा प्रकारे वातावरणीय किंवा नैसर्गिक बदल झाल्यामुळे त्या ठिकाणी निर्माण होते. तिसरं आहे की लोकसंख्येची रचना आणि वयोगटवार विभाजन. आता काय असतं की प्रत्येक देशाची लोकसंख्या ही एक विशिष्ट संख्या असते, परंतु ती लोकसंख्या नेमकी कोणत्या वयाची आहे, म्हणजे एकूण लोकसंख्येमध्ये जर तरुणांचं प्रमाण जास्त असेल तर तरुणांना लागणाऱ्या वस्तू या जास्त प्रमाणात निर्माण केल्या जातील आणि मध्यमवयीन व वृद्ध व्यक्तींना लागणाऱ्या वस्तू या कमी प्रमाणात निर्माण केल्या जातील. म्हणजे नुसती लोकसंख्या किती आहे याच्यावर अवलंबून नाही, तर त्या लोकसंख्येमध्ये त्याची लोकसंख्येची वयोगटवार रचना कशी आहे. समजा एखाद्या देशामध्ये जपानमध्ये आता वृद्धांची संख्या खूप वाढलेली आहे, कारण नवनवीन औषधं त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत, आयुष्यमान वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे साहजिकच वृद्धांना लागणाऱ्या वस्तू मग त्याच्यामध्ये तुमच्या स्लीपर असतील, औषधं असतील, काठी असेल धरून चालण्याची, अशा अनेक वस्तू आहेत की ज्याची मागणी ही साहजिकच त्या ठिकाणी जास्त येईल. भारतामध्ये तरुण वर्गाची संख्या ही जास्त आहे एकूण लोकसंख्येमध्ये आणि त्याच्यामुळे तरुणांना लागणाऱ्या वस्तू या आपल्याला जास्त प्रमाणात त्या ठिकाणी निर्माण झालेल्या दिसतात. म्हणजे वस्तूची मागणी ही लोकसंख्या आणि लोकसंख्येची वयोगटवार रचना याच्यावर देखील मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते.
मार्केट ट्रेंड आपण
हा की आता तरुणांना बघा एक विशिष्ट प्रकारचे गॉगल म्हणा किंवा कॉम्प्युटर्स लागतात, की जो तरुण आज शिक्षण घेताना सुद्धा भारतामध्ये आयटीचा एवढा प्रसार झालेला आहे की आपण मी आज तुमच्याशी बोलत आहे हा आयटी विकासाचाच एक भाग आहे, नाहीतर हे पूर्वी शक्य नव्हतं आपल्याला. आणि मुक्त विद्यापीठाने याचा वापर केला ही एक खूप मोठी क्रांती आहे. नाहीतर पूर्वी आपल्याला वर्गात जोपर्यंत जात नाही तोपर्यंत हे ऐकूच म्हणजे ऐकू शकत नव्हतो
घराघरापर्यंत.
हा पण आता नुसतं तुम्ही दूर बसून ऐकू शकत नाही तर ते तुम्ही साठवू शकता. म्हणजे समजा आज माझं हे लेक्चर तुम्ही मिस केलं, तुम्हाला वाटलं की मी आता आज मला वेळ नाही मी उद्या ऐकेल, तर तेही तुम्ही करू शकता. म्हणजे तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे अनेक अशा प्रकारची मागणी ही निर्माण झालेली आहे आणि ते परत परत ऐकण्याची वाचण्याची सोय देखील त्या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. त्याच्यामुळे तंत्रज्ञानाच्या मधून विकासामधून देखील नवनवीन वस्तूंना मागणीही निर्माण झालेली आहे. पूर्वी सीपीयू, पेन ड्राईव्ह, सीडीज हे वस्तू या आपण नाव देखील ऐकले नव्हते, परंतु आता अगदी लहान मुलांकडे देखील पेनड्राईव्ह असतो, तो म्हणतो मी लिहून घेण्यापेक्षा पेनड्राईव्ह मध्ये टाकतो आणि माझ्या लॅपटॉपवर मी वाचून घेईल. म्हणजे अशा अनेक वस्तू या तंत्रज्ञानाच्या विकासामुळे निर्माण झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्याची मागणी ही वाढलेली आहे. पुढचा जो घटक आहे तो म्हणजे पैशाच्या पुरवठ्यामधले बदल. आता पैशाचा पुरवठा किती असावा एका विशिष्ट काही देशामध्ये हे रिझर्व्ह बँक ठरवत असते. दर तिमाहीला आपण पाहतो पतधोरणाचा आढावा, रेपो रेट वाढला, सीआरआर कमी झाला, सीआरआर वाढला, याच्यावरनं पैशाचा पुरवठा हा त्या ठिकाणी निश्चित होत असतो. आणि जर पैशाच्या पुरवठ्यात वाढ झाली तर साहजिकच लोकांच्या हातात तो उत्पन्नाच्या माध्यमातून येतो आणि त्यामुळे वस्तूंना असणारी मागणी वाढते. आता दिवाळीचा सीझन आलेला आहे, दिवाळी जवळ येऊ लागलेली आहे, त्याच्यामध्ये देखील पैशाचा पुरवठा हा वाढतो आणि त्यामुळे वस्तूंना मागणी त्या ठिकाणी येऊ लागते. आता ज्यावेळेला आपण पैशारूपी उत्पन्नाचा विचार करतो त्यावेळेला आपल्याला वास्तव उत्पन्नाचा देखील विचार करणं हे आवश्यक आहे. वास्तव उत्पन्न म्हणजे पैसारूपी उत्पन्नामधून तुम्ही खरेदी करू शकत असणाऱ्या वस्तू व सेवांची संख्या. म्हणजे 100 रुपयामध्ये तुम्ही जर 10 वस्तू घेत असाल तर ते तुमचं वास्तव उत्पन्न झालं, रिअल इन्कम. आता ज्यावेळेला वस्तूच्या किमती वाढतात त्यावेळेला साहजिकच वास्तव उत्पन्न आपलं कमी होतं. कारण का की तेवढ्याच किमतीमध्ये आपण कमी वस्तू व सेवा खरेदी करू शकतो. पण ज्यावेळेला किमती कमी होतात त्यावेळेला आपलं वास्तव उत्पन्न वाढतं, अल्प किमतीमध्ये आपण जास्त वस्तू व सेवा खरेदी करू शकतो. आता या वास्तव उत्पन्नामध्ये बदल झाले म्हणजेच किमती कमी झाल्या तर त्या ठिकाणी आपल्याला ग्राहकांना तेवढ्याच किमतीमध्ये जास्त वस्तू व सेवा खरेदी करू शकता येतात आणि त्यामुळे वस्तूला असणारी मागणी ही वाढते. पुढचं कारण आहे ते म्हणजे बचतीमध्ये होणारे बदल. आता मी किती खर्च करावा हे मी कसं ठरवेल, तर मला बचतीची माझी गरज नेमकी काय आहे. समजा मला घर घ्यायचं असेल, मुलांचं शिक्षण असेल, बहिणीचं लग्न असेल, तर मी साहजिकच जास्त बचत करतो आणि माझ्या खर्चावर नियंत्रण ठेवतो. त्यामुळे जर एखादा समाज बचतीला प्राधान्य देत असेल तर त्या अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू व सेवांना असणारी मागणी ही अल्प राहते. कारण का तर संपूर्ण समाज हा एक मितव्ययी किंवा खूप मॉडरेटली खर्च करणारा असा आहे आणि म्हणून वस्तू व सेवांना असणारी मागणी ही त्या ठिकाणी कमी आहे. पण एखादा समाज जर खूप खर्चिक असेल आणि आज वातावरण असं आहे की तुम्ही जितका खर्च कराल तेव्हा तितकं तुम्हाला नवनवीन मिळेल असं त्या ठिकाणी एक प्रकारचं वातावरण कंपन्यांनी निर्माण केलेलं आहे, माध्यमातून त्याचे रंगवलं जात आहे आणि त्याच्यामुळे बचतीपेक्षा खर्चाला प्राधान्य लोक देऊ लागलेले आहेत आणि त्यामुळे देखील वस्तूंना मागणी ही वाढलेली आहे. पण ज्यावेळेला लोकांना असं वाटेल की आता आपण आपल्या भविष्याकरता, आपल्या मुलांच्या भविष्याकरता बचत करणं किती आवश्यक आहे हे जेव्हा त्यांना पटेल त्यावेळेला साहजिकच ते आपला उपभोगावर नियंत्रण ठेवतील, आपला खर्च कमी करतील, अनावश्यक खर्च कमी करतील आणि मग वस्तूची मागणी ही त्या ठिकाणी कमी होईल. शेवटचं त्या ठिकाणी जो घटक आहे की जो मागणीमध्ये बदल घडून आणायला कारणीभूत ठरतो तो म्हणजे आर्थिक विकासाची पातळी नेमकी काय आहे. जर एखादा देश आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून म्हणजे रोजगार, उत्पन्न, आयात, निर्यात, परकीय चलनाची उपलब्धता, औद्योगिकीकरण, शेती व्यवसाय, सेवा क्षेत्राचा विकास या सर्व दृष्टिकोनातून जर त्याची पातळी ही कमी असेल तर साहजिकच लोकांकडे रोजगाराचं साधन नसल्यामुळे त्यांच्याकडे उत्पन्न नसेल आणि मग ते बरोबर आहे आणि मग ते वस्तूंना फारशी मागणी करू शकणार नाही. याउलट जर खूप प्रगत अर्थव्यवस्था असेल, रोजगार जास्त आहे, उत्पन्न जास्त आहे, कारखाने आहेत, उद्योजकांची संख्या जास्त आहे, उद्योजक वस्तू निर्माण करण्यास उत्सुक आहेत, तर साहजिकच अशा अर्थव्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी वस्तूला मागणी जास्त असेल आणि मग एकूणच ही जनरल मागणी, जसं मी सुरुवातीला सांगितलं की बाजार मागणी आणि व्यक्तिगत मागणी या दोन्ही दृष्टिकोनातून बाजार मागणी ही त्या ठिकाणी जास्त असेल आणि ती अर्थव्यवस्था मग प्रगतिशील अर्थव्यवस्था असं म्हटलं जाईल. म्हणजे तुमच्या असं विद्यार्थी मित्रांनो लक्षात आलं असेल की मागणी ही जरी वैयक्तिक गोष्ट आपण मानली तरी ती तितकी वैयक्तिक नाही, तर ती आपल्या संपूर्ण देशाच्या आर्थिक विकासाशी निगडीत आहे. आणि तुम्ही जेवढा चांगल्या प्रकारे योग्य म्हणजे सारासार विचार करून त्या ठिकाणी आपलं उत्पन्न खर्च कराल तितकं तुम्हाला वस्तूची किंमत आणि तिची उपयोगिता समान करण्याचं त्या ठिकाणी सूत्र सापडेल. तुम्ही खर्च करत असलेला प्रत्येक रुपया तुम्हाला जास्तीत जास्त उपयोगिता देऊन जाईल. तुमचे पैसे हे नाहक त्या ठिकाणी खर्च होणार नाही किंवा ते वायफाय खर्च होणार नाहीत आणि त्याच्यामुळे तुमची बचत देखील त्या ठिकाणी होईल. आणि कोणत्याही अर्थव्यवस्थेमध्ये जर व्यक्ती ही आर्थिकदृष्ट्या जागरूक असेल तर ती व्यक्ती केवळ आपल्या मागणीवरच नियंत्रण ठेवते असं नाही तर नैसर्गिक साधन सामुग्रीचं जतन देखील करते. आज आपली संस्कृती अशी झालेली आहे की जितकं जास्तीत जास्त ओरवडून घेता येईल निसर्गाकडनं तेवढं आपण घेत आहोत. आणि मग आपल्याला प्रश्न पडतो अरे ग्लोबल वॉर्मिंग सुरू झालं, हे सुरू झालं, पावसाचं प्रमाण घटलं, जमिनीची धूप झाली, हे का घडतं? कारण आपण इतकं ओरबडून इतकं आपल्याला पाहिजे आहे की तो निसर्गही विचार म्हणेल की आता मी यांना किती देऊ. आणि म्हणून मागणी म्हणजे नुसतं तिला आर्थिकच त्या ठिकाणी फाउंडेशन किंवा पार्श्वभूमी आहे असं नाही, तर एक आध्यात्मिक आणि नैतिक देखील मागणीची एक जबाबदारी आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही ही नैतिक जबाबदारी ओळखाल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की खरा आनंद हा वस्तूच्या अतिरिक्त उपभोगामध्ये नसून संयमित उपभोगावर आहे असं मी या ठिकाणी सांगून माझ्या या भाषणाची सांगता करेल.
धन्यवाद सर. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण डॉक्टर उमेश राजदेरकर यांनी अर्थशास्त्रातला मागणीचा सिद्धांत आपल्याला समजावून सांगितला. हा फक्त शिक्षणक्रमाचा एक भाग नाही आहे, तर आपलं व्यावहारिक जीवनामध्ये या गोष्टींचा जर का आपण अवलंब केला तर आपण आपलं राहणीमान नक्कीच उंचावू शकतो. तर डॉक्टर उमेश राजदेरकर सर, आज आपण इथे आलात आणि हा मागणीचा सिद्धांत इतक्या सोप्या भाषेत आणि त्याचा व्यवहारिकता कशी जपली पाहिजे याविषयी अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपण केलं, त्याबद्दल सर्व विद्यार्थी मित्रांच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार मानतो.
थँक्यू सर. थँक्यू.
थँक्यू.